अथ चतुर्थोऽध्यायः श्रीभगवानुवाच इमं विवश्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवश्वानमनवेप्राह मनुरिक्षाकवे प्रवे एवं परम्परा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः सकालेनेहमहता योगो नष्टः परन्तप स एवायं मया तेख्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतुदुत्तमम् अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवश्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिते श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतितानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ्य परन्तप अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेति तत्त्वतः त्यक्त्वा देहम् पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन वीतरागभयक्रोध मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञानतपसा भूता मद्भावमागताः ये यथा माम् प्रपद्यन्ते तां स्थितैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः काङ्क्षितः कर्मणाम् सिद्धिम् यजन्ते इह देवता क्षिप्रम् हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा चातुर्वर्ण्यम् मया सृष्टम् गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम् विद्यकर्तारमव्ययम् न माम् कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम् योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते एवम् ज्ञात्वा कृतम् कर्म कुरुवैरपि मुमुक्षिभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वम् पूर्वैर्पूर्वतरम् कृतम् किम् कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभा कर्मण्यमपि बोद्धव्यम् बोद्धव्यम् च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम् गहनाकर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येत् अकर्मणिश्च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृष्णकर्मकृत् यस्य सर्वे समारम्भः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणम् तमाहुः पण्डितम् बुधाः त्यक्त्वा कर्मफलासङ्गम् नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृद्धोऽपि नैव किञ्चित् करोति सः निराशिर्यत चित्तात्मा यत्तत्सर्वपरिग्रहः शारीरम् केवलम् कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृशालावसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौश्च कृत्वापि न निबध्यते गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञयाचरतः कर्म समग्रम् प्रविलीयते ब्रह्मार्पणम् ब्रह्म हवैर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम् ब्रह्मेव तेन गन्तव्यम् ब्रह्मकर्म समाधिना दैवमेवापरे यज्ञम् योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञम् यज्ञेनैवोपजुह्यते श्रोत्रादीन् इन्द्रियाणन्ये संयमाग्निषु जुह्यते शब्दादीन् विषयानन्ये ಇಂದ್ರಿಯಾಗ್ನಿಷು ಜುಹ್ಯತೆ ಸರ್ವಾಣೀಂದ್ರಿಯ ಕರ್ಮಾಣಿ ಪ್ರಾಣಕರ್ಮಾಣಿ ಚಾಪರೆ ಆತ್ಮಸಂಯಮಯೋಗಾನೋ ಜುಹ್ಯತೆ ಜ್ಞಾನದೀಪಿತೆ ದ್ರವ್ಯಯಜ್ಞಸ್ತಪೋಯಜ್ಞ ಯೋಗಯಜ್ಞಸ್ತತಾಪರೆ ಸ್ವಾಧ್ಯಾಯಯಜ್ಞಾಯ ಯಜ್ಞಾಶ್ಚ ಯತಯಃ ಸಂಶ್ರಿತಃ ವ್ರತಾಃ ಆಪನೆ ಜುಹ್ಯತೆ ಪ್ರಾಣಂ ಪ್ರಾಣೇಪಾನಂ ತಥಾಪರೆ ಪ್ರಾಣಾಪಾನಗತೆ ರುತ್ವಾ ಪ್ರಾಣಾಯಾಮಪರಾಯಣಾಃ ಅಪರೇ ನಿಯತಾಹಾರ ಪ್ರಾಣಾನ್ ಪ್ರಾಣೇಷು ಜುಹ್ಯತೆ ಸರ್ವಪ್ಯೇತೇ ಯಜ್ಞವಿದೋ ಯಜ್ಞಕ್ಷಪಿತ ಕಲ್ಮಷಾಃ ಯಜ್ಞಶಿಷ್ಟಾಮೃತಭುಜೋ ಯಾಂತಿ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನಂ ನಾಯಂ ಲೋಕೋಸ್ತ್ಯ ಯಜ್ಞಸ್ಯ ಕುತೋನ್ಯಃ ಕುರು ಸತ್ತಮ ಏವಂ ಬಹುವಿಧಾ ಯಜ್ಞ ವಿತತಾ ಬ್ರಹ್ಮಣೋ ಮುಖೇ ಕರ್ಮಜಾನ್ ವಿದ್ಯತಾನ್ ಸರ್ವಾನ್ ಏವಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ವಿಮುಕ್ಷಸೆ ಶ್ರೇಯಾನ್ ದ್ರವ್ಯಮಯಾ ಯಜ್ಞ ಜ್ಞಾನಯಜ್ಞಃ ಪರಂತಪ ಸರ್ವಂ ಕರ್ಮಖಿಲಂ ಪಾರ್ಥಂ ಜ್ಞಾನೇ ಪರಿಸಮಾಪ್ಯತೆ ತತ್ವಿದ್ಧಿ ಪ್ರಣಿಪಾತೇನ ಪರಿಪ್ರಶ್ನೇನ ಸೇವಯ ಉಪದೇಕ್ಷಂತಿ ತೇ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನಿನಾಸ್ತತ್ವದರ್ಶಿನಃ ಯಜ್ಞತ್ವಾನ ಪುನರ್ಮೋಹಂ ಏವಂ ಯಾಸ್ಯಸಿ ಪಾಂಡವ ಯೇನ ಭೂತಾನ್ಯಶೇಷೇಣ ದ್ರಕ್ಷಸ್ಯಾತ್ಮನ್ಯಥೋ ಮಯಿ ಅಪಿ ಚೇತಸಿ ಪಾಪೇಭ್ಯ ಸರ್ವೇಭ್ಯ ಪಾಪಕೃತ್ತಮಃ ಸರ್ವಂ ಜ್ಞಾನಪ್ಲವೇನೈವ ವಿಜಿನಂ ಶಂತಿರಶ್ಯಸಿ ಯಥೇಧಾಂಸಿ ಸಮಿಧ್ನೋಪಿ ಭಸ್ಮಸಾತ್ ಕುರುತೇರ್ಜುನ ಜ್ಞಾನಾಗ್ನಿ ಸರ್ವಕರ್ಮಾಣಿ ಭಸ್ಮಸಾತ್ ಕುರುತೆ ತಥಾ ನಹಿ ಜ್ಞಾನೇನ ಸದೃಶಂ ಪವಿತ್ರಮಿಹ ವಿಧ್ಯತೆ ತತ್ಸ್ವಯಂ ಯೋಗ ಸಂಸಿದ್ಧಿಃ ಕಾಲೇನಾತ್ಮನಿ ವಿಂದತಿ ಶ್ರದ್ಧಾವಾಲ್ಲವತೆ ಜ್ಞಾನಂ ತತ್ಪರಃ ಸಂಯತೇಂದ್ರಿಯಃ ಜ್ಞಾನಂ ಲಧ್ವಾ ಪರಂ ಶಾಂತಿಂ ಅಚಿರೇಣಾದಿ ಗಚ್ಛತಿ ಅಜ್ಞಶ್ಚ ಶ್ರದ್ಧದಾನಶ್ಚ ಸಂಶಯಾತ್ಮ ವಿನಶ್ಯತಿ ನಾಯಂ ಲೋಕೋಸ್ತಿ ನ ಪರೋ ನ ಸುಖಂ ಸಂಶಯಾತ್ಮನಃ ಯೋಗ ಸನ್ಯಸ್ತ ಕರ್ಮಾಣಂ ಜ್ಞಾನ ಸಂಚಿನ್ನ ಸಂಶಯಂ ಆತ್ಮವಂತಂ ನ ಕರ್ಮಾಣಿ ನಿಬದ್ಧಂತಿ ಧನಂಜಯ ತಸ್ಮಾತ್ ಜ್ಞಾನ ಸಂಭೂತಂ ಋತಸ್ಥಂ ಜ್ಞಾನಸಿತಾತ್ಮನಃ ಚಿತ್ವೈನಂ ಸಂಶಯಂ ಯೋಗಂ ಉತ್ತಿಷ್ಠೋ ಉತ್ತಿಷ್ಠ ಭಾರತ ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಶ್ರೀಮದ್ಭಗವದ್ಗೀತಾಸೂಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾಯಾಂ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಸಂವಾದೆ ಜ್ಞಾನಕರ್ಮ ಸನ್ಯಾಸ ಯೋಗೋ ನಾಮ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾಯಃ